आज ने दर्शन ऋषि सबसे मंगल का मनुष्य आराधे विद्वान स्त्री पुरुष विद्यापीठातर्फे महर्षी अण्णासाहेब शिंद्यांचा सहज शरीरानुसार आपण साजरा करत आहोत, शंभरावी साजरी करत आहोत. यामध्ये एक प्रकारचं औचित्य, कारण कर्मवीरांचा जन्म जरी आजच्या कर्नाटकात झाला असला तरी त्यांनी महाराष्ट्राची मराठीची अमोल सेवा केली आणि त्यांच्या आयुष्यातला कर्तृत्वाचा फार मोठा काळ त्यांनी या पुणे शहरामध्ये काढला. किंबहुना त्यांचं चरित्र वाचताना हृदय हलून येणारे प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये पुण्यामध्ये आले. पुणे हे विद्येचं माहेरघर, विद्येचं आगर म्हणून जमखिंडीसारखं लहानसं गाव सोडून पुणे शहरामध्ये विद्या प्राप्त करण्याकरता ते झाले. आणि अक्षरशः चित्रांच्या पुढे पदर पसरून शिक्षणाकरता मदत करावी अशी अपेक्षा याचना करत त्याने. आणि विद्येकरता याचना करण्यामध्ये काही कमीपणा असं कोणी मानायचं कारण नाही. त्यांच्या चरित्रामधल्या त्या गोष्टींचा उल्लेख असताना पुष्कळ हृदय भरून येतं. ते पुन्हा डॉक्टर गेले, त्यांनी त्यांना पुढे स्कॉलरशिप दिली. ते तुमच्याकडे अगरकरांच्याकडे गेले, न्यायमूर्ती रानड्यांच्याकडे गेले. कोणी रुपया दिला, कोणी 2 रुपये दिले. न्यायमूर्ती रानड्यांच्या हातून शिक्षणाकरता 2 रुपये मिळालं जो भाग्य त्या माणसाला लावलं ते मी म्हणतो एका अर्थानं भाग्य दसरं भाग्य नाही. तो काळ त्यांचा ज्या काळामध्ये ते घडत होते म्हणजे 19व्या शतकाचा शेवटचं दशक म्हणतं ते हरकत नाही, की जेव्हा या देशातले सगळे मोठे पुरुष त्याचे काही पुरुष या शहरामध्ये काम करत होते. हिंदुस्थानच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रश्नांशी ते मूलभूत चर्चा करत होते. हिंदुस्थानच्या अगतिकतेची, हिंदुस्थानच्या मागासलेपणाची, हिंदुस्थानच्या पारतंत्र्याची मीमांसा करत होते. त्यांच्यामध्ये मतभेद होते. अशा एका काळामध्ये ते पुणे शहरामध्ये आले आणि इथं शिक्षण घेत असताना त्यांनी स्वतःचं एक व्यक्तिमत्व घडवलं. सगळ्यांचे संस्कार घेतले आणि स्वतःच एक वेगळं व्यक्तिमत्व घडवलं. विठ्ठलरामजी शिंदे एवढं ध्येयवादी सेवाप्रती जीवन जगल्यानंतर सुद्धा सार्वजनिक जीवनाच्या झगझगाटात फारसे कधी आले नाही. हे एक मोठं आश्चर्य वाटण्यासारखं, कुतूर वाटण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. एवढं एवढं काम केलं तरी मनुष्य मोठा होतो. अंगुली एवढं काम आहे त्याचा मोठा गौरव होतो. पण सबंध जीवनभर ज्यानं सेवेशिवाय, त्यागाशिवाय दुसरं काही केलं नाही आणि त्यातून स्वतःच्या व्यक्तिमत्व घडायचा प्रयत्न केला असा मनुष्य झळकला नाही, त्याचं खरं कारण असं की त्याचं व्यक्तिमत्वच काय आलं. विद्याभ्यास तयार केल्यानंतर परदेशात जे गेले इतर माणसं तेव्हा हिंदुस्थानमधली ICS होण्याकरता, बॅरिस्टर होण्याकरता, कदाचित रँगर होण्याकरता सुद्धा जात होते इकडची हे करत. परंतु निव्वळ ऑक्सफर्डसारख्या ठिकाणी जे गेले ते तौलनिक धर्माचा अभ्यास करावा आणि स्वतःसाठी ते व्यक्तिमत्व बनवावं अशा भावनेनं गेलेला हा मनुष्य त्यासाठी आलेल्या अडचणी दूर करण्याकरता म्हणून भाड्याचे पैसे नाहीत म्हणून लोकांच्या दारी घेऊन ते पैसे घेऊन गेले. 2 वर्ष राहिले, तिथून परत आले. संशोधनाचं काम केलं. एक विशेष आश्चर्याची गोष्ट आहे की महाराष्ट्रात मी आत्ता हा विषय थोडासा बोललो आहे, तिची पुनरावृत्ती होती, मला माफ करा. परंतु तेव्हाच्या हिंदुस्थानच्या आणि महाराष्ट्राच्या विषयाच्या राजकारणामध्ये जे वेगळे वेगळे विचार प्रवाह होते त्या विचार प्रवाहाशी सहानुभूतीचे जिव्हाळ्याचे संबंध असताना त्या कुठल्याच एका प्रवाहाशी ते एकरूप होऊ शकले नाहीत. प्रार्थना समाजवादी होते, भांडारकरांच्या मार्फत त्यांनी प्रार्थना समाजाचं दीक्षा घेतली होती म्हटलं तर झाले. राममोहन रायना ते हिमालय मानत होते. पण प्रार्थना तेव्हाचे प्रार्थना समजली हे सगळे नेमस्थ राजकारणी होते. ते प्रार्थना समाजी होते पण नेमस्थ राजकारणाशी कधी एकमत झालेले आढळत नाहीत. पंडित ते म्हणजे ज्याला स्कॉलर आपण म्हणतो संशोधक म्हणून असे संशोधक होते. त्यांचं सबंध लेखन जर पाहिलं तर आश्चर्य वाटतं की इतका मूलग्राही विचार करायचा प्रयत्न करणं कारण ज्ञान इतकं वाढतं की त्यांनी लिहिलेले काही शेवटचा शब्द आहे असं म्हणणं की त्यांनी सांगितलं तेच खरं आहे असं चव घालून मी बोलणारापैकी असल्यामुळे मी समजले की बदलतोय मनुष्या. पण सामाजिक शास्त्रामध्ये अनुवंशिक शास्त्रामध्ये भाषाशास्त्रामध्ये इतका फरक दररोज घडतो आहे की 10 वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेल्या इन्साइक्लोपीडिया पुन्हा छापताना संपादकांना पुन्हा विचार करावा लागतो. म्हणजे असं इन्साइक्लोपीडिया तयार करणाऱ्या लोकांच्या मध्ये ही चर्चेचा विषय आहे की इन्साइक्लोपीडिया रिव्हाइज करावा का नवीन लिहावा. आणि शेवटी निकाल असा झाला की रिव्हाइज करू नव्हे, रिव्हाइज करता येत नाही तो नवीनच लिहावा असा एक त्यांच्यातला तज्ञातला एक वाद आहे. इतकं ज्ञान वाटतं म्हणत्या प्रमाणात. पण त्यांनी सांगितलेलं आज शब्दी शेवटचं अक्षर शब्द असं मी मानत नाही. पण तुम्ही पहा जे जे प्रश्न समोर आले त्याच्या प्रत्येक प्रश्नाच्या मुलात जायचा प्रयत्न केला. अस्पृश्यतेचा प्रश्न त्यांच्या पुढे आला. एक मानवतावादी विचारानं स्वतःचा पिंड त्यांनी तयार केला होता. ते धर्मोपदेशक होते. तरी मध्यंतरी स्पेन्सरचा आणि मुलरचा काहीतरी परिणाम घडल्यामुळं थोडेसे नास्तिक झाले होते. विद्यार्थी दशेमध्ये फॅशन असते सुरुवातीला नास्तिक असण्याची. परंतु घरामध्ये भागवत धर्माची परंपरा होती. वडिलांनी नावच उच्चल ठेवलं होतं किंवा भागवत धर्माची परंपरा होती हे सांगायला काही नवीन पुराव्याची गरज नाही. उपासना करत होते परंतु ते काही धर्मभोळे नव्हते. संशोधक होते परंतु पंडित नव्हते. राष्ट्रभक्त होते परंतु राजकारणी नव्हते. असा एक मोठा एक विलक्षण एक व्यक्तिमत्वाचा साठा तिथं तो जमलेला पाहतो. आपण स्वतःशी अत्यंत प्रामाणिक जी गोष्ट मनाला वाटेल ती स्वच्छपणानं बोलावी त्यासंबंधी चिंता करू नये. लोकमान्य टिळकांच्यासारख्या राष्ट्रनेता तुरुंगात गेल्यानंतर त्या ब्रह्मसमाजाच्या व्यासपीठावरती वरून जेव्हा प्रार्थना करायला उभे राहिले तेव्हा त्यांनी प्रार्थना केली की त्या हिंदुस्थानच्या मोठ्या आत्म्याला ईश्वरा विश्रांती दे, त्यांना आरोग्य लाभले. आता प्रार्थना समाजाचं व्यासपीठ म्हणजे प्राकृतिक राजकारणाचं व्यासपीठ आणि राजद्रोह करण्याची शिक्षा घेणाऱ्या लोकमान्य टिळकांच्याकरता ही प्रार्थना थोडीशी अवघड गोष्ट होती तेव्हाच्या काळामध्ये. तो इतिहास सोडून द्या. हा एक मोठा आत्ता पाठीमागे ओढून पाहिल्यानंतर किंचित विरोधाभास वाटतो पण नाही विरोधाभास नाही. हा तो एक अतिशय जिव्हाळ्यानं वाहणारा जसा अथरा असतो तसा काही तत्वचिंतकाचा जीवन काही निष्ठेला वाहिलेलं जीवन आपल्या सामर्थ्यानं जसा जसा धरा वाहतो असं वाहणारं ते जीवन होतं. त्याला कोणी बनवायचा प्रयत्न केला नाही. त्याचं जी नैसर्गिक शक्ती होती त्या त्या दिशेने ते वाढत गेलं. लोकांनी तिकडे दुर्लक्ष केलं त्याची त्यांनी परवानगी दिली. स्वतःच्या विचाराने स्वतःच्या संस्काराने स्वतःच्या अभ्यासाने स्वतःच्या व्यासंगाने त्यांनी स्वतःची मतं घडवली होती आणि निर्भयपणानं मांडलेली होती. त्यांनी मराठी आणि कानडी संबंधीची जी मीमांसा केली आहे मला नाही वाटत कुणी महाराष्ट्रातले आज राजकारणाच्या आघाडीवर असणारी कुणी माणसं त्यातले विचार मान्य करायला राजकारण म्हणून तयार होते असं मला वाटत नाही. त्या सगळ्या मताशी मी माझंही सहमत असं म्हणायचं मला धैर्य होत नाही. मी प्रामाणिकपणे सांगायला प्रयत्न करत नाही. परंतु त्यांनी एक त्याची मीमांसा केली. मराठीचा मराठी मीमांसा करताना ती मराठी कशी आली, मराठींची मीमांसा करताना मराठी कुठून आले, भारताची संस्कृती म्हणत असताना भारत संस्कृती म्हणजे निव्वळ आर्य संस्कृती आहे का की आर्य येण्यापूर्वी भारतामध्ये पूर्वी काही संस्कृती होती. भारतात आर्य येण्यापूर्वी असणारी जी माणसं होती त्यांच्या पूर्वी तिकडे दुसरी कोणी माणसं होती का. आज जो काही हिंदुस्थानामध्ये जो वंश आहे तो कोणी एक वंश आहे का. त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलं की असं कोणी मनुष्य छातीवरती हात लावून सांगू शकेल आज असं सांगणं आवड आहे की मी एकाच वंशाचा आहे. जर आम्ही असा दावा करतो की 5-10 हजार वर्षाचा हा प्राचीन देश आहे तर ही खोटी घमंड आहे की माझा फक्त एकच वंश 10 हजार वर्ष अगदी एक बिनसुख शुद्ध रक्त राहिलेलं आहे असा दावा कोणी महाभाग करू शकेल खराही असेल मी नाही म्हणणार नाही. परंतु त्यांनी सांगितलं की हे बुद्धीला पटत नाही. मी विचारतो सांगतो अशा कथा की त्यांनी ह्या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये खोल जाण्याचा प्रयत्न केला पण हे सगळ्या सगळा बुद्धिबल्ला विलास सगळा करत असताना ते मानवी सहानुभूती विसरले नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इकडे अत्यंत कठीण अशा समाजशास्त्राचा व्यासंग होता, संशोधन चालू होतं, पण सगळं हे संशोधन चालू असताना समाजशास्त्र ज्याच्या भोवती जमलेलं आहे त्या माणसाला ते विसरले नव्हते. त्या माणसाचं जीवन, त्या माणसाच्या आजच्या समस्या यापासून त्यांनी स्वतःला अलग करून कधी या प्रश्नाकडे पाहायचा प्रयत्न केला नाही, आणि म्हणून त्यांनी स्वतःचा संबंध जन्म त्या एका कामाकरता पाहिला. अस्पृश्योद्धाराकरता संघटित प्रयत्न करण्याचा पहिला प्रयत्न करणारे, विचाराच्या दृष्टीने पहिला प्रयत्न मांडणारे आगरकरांच्या सारखे, ज्योतिराव फुल्यांसारखी माणसं होऊन गेली. त्यांनी जे क्रांतिकारक विचार सांगितले ते आजही क्रांतिकारक असतात, परंतु या प्रश्नाला किती संघटितरित्या तोंड दिलं पाहिजे आहे असा प्रयत्न करण्याकरता ती संस्था उभारा करावी असा प्रयत्न करणारे माझ्या कल्पनेनं हिंदुस्थानामध्ये दुसरं कोणी किंवा असतील तर मला माहीत नाही, माझं मी अज्ञान कबूल करतो, पण महाराष्ट्रामध्ये विठ्ठल गांधी शिंदे हे पहिले ग्रस्त होते की यांनी डिप्रेस क्लास मिशन काढलं आणि हे काम सुरू केलं. त्यांच्या त्या कामाला किती यश आलं, अपयश आलं, हा जगाच्या मापानं मोजण्याचा प्रश्न जर केला तर फार कठीण आहे. पण आज ही जगाची रीत अशी आहे की जो यशस्वी तो मोठा, या फूट टक्केनं मोजण्याचं जर आपण ठरवलं तर मग म्हटलं पाहिजे की विठ्ठल रामजी शिंद्यांचं जीवन हे असफल जीवन आहे, ती फुटपट्टी चुकीची फुटपट्टी आहे. ज्याचे विचार त्यानं स्वतःच्या श्रद्धेनं आणि स्वतःच्या निष्ठेनं समजून घेऊन घासून पुसून स्वच्छ केले होते, त्या विचारांना मान्य केलं निष्ठेने, नुसतं निष्ठेने मान्य केलं असं नव्हे तर त्या विचाराला अनुकूल असं आपलं स्वतःचं जीवन बांधण्याचा प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे इतरांचं जीवन बांधण्याकरता संस्था स्थापण्याचा प्रयत्न केला, अशी फार थोडी माणसं महाराष्ट्रामध्ये आहेत. सुदैव महाराष्ट्र असं आहे की महाराष्ट्रामध्ये अशी माणसं लाभली, हे तुमचा थोडंसं अभिमान असतो म्हटलं तर कुठलाही प्रांताभिमान न ठेवताना मी हे म्हटलं तर काही घेत नाही आहे की अशी लोकविचक्षण माणसं स्वतःच्याच एक प्रकारच्या वेळामध्ये, स्वतःच्याच एक प्रकारच्या नादामध्ये, छंदामध्ये, हा छंद आहे की जग काय म्हणतं काय कोणी काही म्हणत नसतं तर निदान आपलं कुटुंबाने आपण त्यांचे अवमान किती झाले, त्यांचे त्यांना गरिबीचे छत सहन करावे लागले, मित्रांचे नातेवाईकांचे, जी संस्था त्यांनी आपल्या आयुष्याचा सगळा क्षण क्षण घेऊन वाढवायचा प्रयत्न केला त्या संस्थेनं जरी अवमानित केलं तरी त्यांना ते कधी निराश झाले नाही, कधी निराश व्हायचा जरी प्रयत्न झाला तरी त्यांनी स्वतःला समजायचा प्रयत्न केला पण आपलं काम त्यांनी कधी सोडलं नाही. अशी बुद्धिनिष्ठ, ध्येयनिष्ठ, सेवानिष्ठ, कर्तृत्ववान माणसं महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या शाखेमध्ये निर्माण झाल्यामुळं एक महाराष्ट्रपण बनलेला आहे. तुम्ही आम्ही आज इथं जमलो ते की एक हे जे ऋण आहे, तुम्ही आम्ही सुद्धा जे काही आहोत त्याचे आहोत तुम्ही आम्ही, ज्याला आम्ही नेहमी म्हणतो की आमची किती महाराष्ट्राची अस्मिता आहे, त्या अस्मितेचं नेमकं वर्णन करणं अवघड आहे. मी आता मला विषयी सांगायचे कुठल्या एखाद्या चित्र जाधवाना कारदार जर सांगतो की एखादा चित्रकार जर आपल्या लेखणीनं कुंचल्यानं जर त्यानं त्या अस्मितेचं चित्र काढू शकला तर फार चांगला आहे. एखादा उत्तम साहित्य कदाचित आपल्या लालित्यपूर्ण वाणीनं कदाचित लेखणीनं कदाचित तिचं चांगलं सुंदर वर्णन केलं. पण ही अस्मिता ही अनेक शतकातनं अनेक पुरुषांच्या कर्तृत्ववान जीवनातनं त्यांनी दिलेल्या संस्कारातनं घडत 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 आलेली अशी अमूर्त मूर्ती तुमच्या माझ्या सगळ्यांच्या अंतःकरणाची आहे, तिचं नाव महाराष्ट्राची अस्मिता असं मी मानतो. आणि त्यात देण देणारी जी काही कर्तृत्ववान मोठी माणसं होऊन गेली त्यामध्ये या महर्षींचं फार मोठं मानाचं स्थान आहे अशी माझी स्वतःची भावना आहे. आज आम्ही त्यांची 100वी साजरी करतो आणि या बाबतीमध्ये पुणे विश्वविद्यालयानं एक प्रकारचा पुढाकार घेतला. खरं म्हणजे मी पुण्याला आज जो आलो तो सरकारी कार्यक्रम नंतर आला माझ्याकडे, प्रतिभा माफ कर देईल वाटमारी केली त्यांनी, पण विद्यापीठानं मला पहिलं निमंत्रण दिलं, मी जरूर म्हटलं की माझा हा सन्मान समजतो की जेव्हा महाराष्ट्रातली आमची ही अग्रगण्य विश्वविद्यालय पुण्यासारख्या आमच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये महाराष्ट्रातल्या एका थोर समाजसेवकाचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करून आपल्या श्रद्धांजली त्यांना वाहणार आहे अशावेळी मी एक नम्र कार्यकर्ता म्हणून हजर झालो याचा मला फार अभिमान वाटतो. ते जीवन इतकं उच्च आणि उदात्त होतं की त्याला तिथपर्यंत जाऊन पोहोचण्याचं इतरांना कदाचित भाग्य लाभेल लाभो त्याला, माझ्यासारख्या माणसं लाभणं शक्य नाही. कारण मी ज्या उद्योगात आज आहे त्या उद्योगामध्ये राहून ही भूमिका घेणं फार अवघड आहे. राजकारणाच्या जमान्यामध्ये राहणाऱ्या माणसांना काही गोष्टी विचार करून मानता येतात, परंतु त्या कुठल्या तरी चौकटीमध्ये कायमचं बांधून घेता येत ही गोष्ट वस्तुस्थिती आपण मान्य करा तरी. परंतु एक गोष्ट कबूल केली पाहिजे की त्यांचं आमचं तिकडे दिलं नाही. मला व्यक्तिशा मी एक भाग्यवान मनुष्य, मला त्यांना भेटायची संधी मिळाली होती. फार तरुणपणी त्यांच्याकडे जाऊन काही तास घालवण्याची संधी मिळाली होती. अगदी लहान मूल असताना अनोळखीपणाने त्यांच्या घरी गेल्यानंतर माझ्या गावी अस्पृश्यतेचे अस्पृश्य दर्जा कामाकरता तुम्ही आलं पाहिजे आहे असा बालहट्ट धरून मी त्यांच्याजवळ बसलो तेव्हा त्यांनी तो माझा बालहट्ट मान्य केला होता. एक अत्यंत थोर मनुष्य एका 20 वर्षाच्या अनोळखी लहानशा गावातल्या मुलाचा आग्रह मान्य करून माझ्या गावी ते आले होते. हरिजन वस्तीमध्ये मला नॅशनल काढायचं होतं आणि त्याकरता मी त्यांना निमंत्रण द्यायला आलो होतो. सामान्यपणे त्यांनी नाही म्हणून सांगितलं, पण त्यांना पुन्हा म्हणते पाहिजे जरा मला तुझ्याशी बोलू देत काय. ते 10-12 तास माझ्याशी बोलले, माझी उलट तपासणीच केली खऱ्या खऱ्या अर्थाने. शेवटी आले आणि मला असं वाटलं की मला कधी स्वर्ग मिळाला मोठा की माझ्या आमंत्रणाने एवढा मोठा मनुष्य आला माझ्या गावी आला. मला द्यायला तेव्हा त्यांना गाडी नव्हती माझ्याकडे, तर कुणाची गाडी देण्याची शक्ती असणाऱ्या माणसाची माझी ओळखही नव्हती त्या. माझ्यावर ते माझ्या गावी पायी चालले, हरिजनवाड्यामध्ये आले, त्यांनी आपले विचार सांगितले. ते सगळं जुनं आठवलं म्हणजे मला असं वाटतं की आपलं आयुष्य अत्यंत संपन्न आहे. त्या एका थोर पुरुषाच्या जीवनाशी थोडंफार निकट येण्याचा आपल्याला संबंध संधी मिळाली. यामुळं जीवनामध्ये एक प्रकारची सांस्कृतिक संस्कारांची एक संपन्नता ज्याला म्हणतात तशी संपन्नता जीवनामध्ये आली असा माझा स्वतःचा अनुभव आहे. मित्र, या बाबतीमध्ये अत्यंत व्यासंगी दृष्टीने अभ्यास करणारी पुष्कळ विद्वान माणसं आपल्यामध्ये आहेत. शिंद्यांनी लिहिलंय फार थोडं, परंतु त्यांच्या आठवणी त्यांचं काम म्हणजे लिहिले ते इतकं मौलिक आहे की त्यासंबंधानं विचार करावा लागतो, त्यासंबंधानं वाचावं लागेल, त्याचा परिशीलन करावं लागेल, आजच्या परिस्थितीची तुलना करावी लागेल. त्यातली त्यांचे काही विचार आणि काही त्यांचे निर्णय कदाचित आजच्या विद्वानांच्या कसोटीला किंवा आत्ताच्या ज्ञानाच्या कसोटीला उतरलं नाही, तरी त्यांची त्यासंबंधीची जी निष्ठा होती आणि त्यांची त्यातली जी मूळ प्रेरणा होती ती प्रेरणा आजही तितकीच मार्गदायक आहे असं माझं स्वतःचं मत आहे. आणि मी अशी आशा करतो की मी आता त्यासंबंधाने पहिलं बोललो आहे की हे काम जर आम्ही करू शकलो नाही तर आता ही एक औपचारिकता होऊन बसलेली आहे की आमच्यातल्या मोठ्या पुरुषांची 100वी आम्ही साजरी करावी आणि त्यांना काही आम्ही त्यांच्या संबंधीचं आमचं कर्तव्य आणि कर्तव्य पूर्ण केलं समजावं. हे केलं हे चांगलं केलं पण असं म्हणून चालणार नाही, कारण त्यांनी ज्या प्रश्नाला हात घातला तो प्रश्न आजही सुटलेला नाही. ज्या अस्पृश्यतेच्या आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनेनं ते बाहेर पडले तो प्रश्न आज सुटलेला नाही. तो प्रश्न आज अत्यंत तीव्र स्वरूपानं आमच्यापुढे उभा आहे. याचं कारण ज्यांना आम्ही दलित मानलं गेलो होतो ते आता स्वतःला दलित मानून घ्यायला तयार नाही, ते त्यासाठी आता म्हणून त्यांनी बंडाचं निशाण घेऊन उभे राहिलेले आहेत. त्यामुळं आता हा प्रश्न हा अत्यंत अग्रक्रमाचा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न, की त्या 22 वर्षामध्ये ज्याला फार अग्रहक द्यावा लागेल इतका तातडीचा प्रश्न बनलेला आहे. आणि जर अण्णासाहेब शिंद्यांची आठवण जर महाराष्ट्राला करायची असेल तर महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विचाराला साजेसं, पण आम्ही एवढा अभिमान सांगतो की आगरकर, फुले, डॉक्टर आंबेडकर, अण्णासाहेब शिंदे यांच्यासारखी थोर मोठी माणसं झाली, पण वृत्तपत्रातनं जेव्हा समाजाच्या खालच्या थरातल्या माणसांच्यावरती हिंसा झाली, अत्याचार झाली अशा बातम्या जेव्हा आम्ही वाचतो आणि आम्हाला जेव्हा बाहेरची माणसं विचारतात मी आता सांगू की मला शर्मेनं मी तर खाली मान घालतो काही सांगता येत नाही. तो म्हणतो तुम्ही महाराष्ट्रातले मोठे पुढारी आहात, नेते आले म्हणतो आम्ही नेते बिते काही नाही. काही खरं नाही आमचं नेते पण कोणी मानत नाही ऐकत नाही, तर नेते पण कसलं आले. जी गोष्ट महत्वाची करावी देण्याची आम्ही अपेक्षा करतो, मोठेपणं देतील, मंत्रिपदं देतील, मतं देतील, पण त्या मतांचा काही उपयोग नाही. हा विचार जोपर्यंत मी पूर्वी सांगितलेला आहे की माझं अजूनही ते मत आहे की अजूनही महाराष्ट्राचं सामाजिक मन धुरंगलेलं मन आहे. मी महाराष्ट्राला त्याच्या स्थापनेच्या वेळी जे बोललो त्या विचाराची मला पुनरुक्ती केली पाहिजे आहे. हे भंगलेलं मन शेवटच्या थरापर्यंत दुरुस्त करायचा प्रयत्न जर आम्ही मनापासून केला नाही तर आम्हाला या मोठ्या पुरुषांचे आम्ही वंश जावात का त्यांच्या आम्ही स्मारक बसवण्याचा फासा नैतिक अधिकार आम्हाला राहणार नाही. मला अतिशय आनंद आहे की आज विश्वविद्यापीठामध्ये जेव्हा हे विद्यालयामध्ये हे काम होत आहे तर एस एम जोशी संस्था आमच्यातल्या वडीलधाऱ्या सर्वमान्य नेत्यांना या कामाचं तुम्ही आपल्याकडं जबाबदारी घेतली आणि हे काम पुरं केलं. मी त्यांना अशी विनंती करेन की तुमचं महाराष्ट्रामध्ये काही वेगळं स्थान आम्ही मानतो. तुमचा आणि आमचा पक्ष जरी एक नसला किंवा तुम्ही कुठल्या एखाद्या पक्षात नसलात तरी सुद्धा तुमचं वेगळं स्थान आहे. हे जे महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं जे इतिहासन दिलेलं काम आहे ते आपल्याला पुरं केलं पाहिजे. नाही तर या बाबतीमध्ये आपण काही कामाची जर आखणी केली योजना केलीत आणि त्यातलं एखादं काम जर सांगितलं तर ते या निमित्तानं करण्याचं मी आपणाला जाहीर आश्वासन देतो. आणि माझ्या आजच्या या प्रसंगी मला आपण बोलावून एका अर्थानं माझा सन्मान केला त्यांनी त्या थोर पुरुषाच्या या प्रतिमेचं अनावरण केलं आणि त्यांच्या कर्तृत्वाला आपल्या अनम्र श्रद्धांजली अर्पित करण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि माझं भाषण करतो.